Thank you. تدركوا فلم يقم أحيانا فمدى فلم
कर्मच रजोगुणामुळे निर्माण होत असल्यामुळं सात्विक कर्म असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही एका रज प्रवृत्तीमुळे सात्विक धर्म देखील निर्माण केले. संपूर्ण तत्वमय जीवन आहे आणि कर्म प्रवृत्ती जर झाली नाही तर तो चिंतन मनन आदि ध्यान धारणा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूपता साधून कुठलाही लोक व्यवहार करणार नाही तरी देखील त्याला अपवाद शारीर कर्माचा राहतो, देहधर्माच्या कर्माचा राहतो आणि देहधर्माची कर्म देखील भूमिका होईना रजोगुणात राहिला. कर्माधारित माणूस राहू शकत नाही. न कर्मणा अनारंभ, कर्माचा आरंभ न कर्म यांनी सिद्धी प्राप्त होत नाही. हातात असलेलं कर्म टाकून दिल्यामुळे देखील मोक्ष प्राप्त होत नाही. एवढंच नव्हे तर कर्म करणं हा स्वभावच असल्यामुळे इंद्रियांचा प्रकृतीचा कर्म हे टाकता येत नाही असं आपली तिसऱ्या अध्यायातून सांगितलेलं आहे. त्यामुळे सात्विक आणि कर्म असे दोन शब्द एकमेकांच्या शेजारी जर आले तर कर्म हे मुळात रजोगुणामुळे घडत असल्यामुळं कोणत्याही प्रकारचं कर्म आणि रजोगुणाचा स्वाभाविक परिणाम जो व्हायचा तोच होणार असा अलीकडच्या आधीच्या श्लोकांमधून निष्पन्न झाल्यामुळं सात्विक कर्म म्हणून काय असेल असा एक प्रश्न निर्माण व्हावा. आणि जर काही असेल तर तो रजोगुणाचाच भाग असेल. तरी देखील भगवंत वर्गवादी असतात याचा अर्थ भगवंतांना आता मी म्हणतोय त्याच्यापेक्षा अधिक पैसे नाकारले आहे. कर्माच्या वेळेला भगवंतांनी करण्याचं सांगितला कर्मयोग करत असताना की करावं आणि मी करतो आहे ही भावना टाकून करावं, अहम कर्तृत्व टाकून करावं आणि जे काही फळ मिळेल ते फलभोक्तृत्व देखील टाकावं अथवा फळ ईश्वराला अर्पण करावं अथवा सिंहामध्ये जाऊ द्यावं अथवा भगवत प्राप्ती प्रत्यर्थ कर्म करावं. फळाकडे पाहून चालेल, फळ भगवत प्राप्ती किंवा आत्मदर्शन एवढंच ठेवावं. जे काही फळ मिळेल न मिळेल त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. हा कर्माच्या वेळेला भगवंतांनी खरं म्हणजे पर्याय सांगितलेला आहे कारण कर्म तर अपरिहार्य आहे. तरी देखील कर्मामध्ये देखील सात्विक आणि पुण्यकर कर्म असा एक विभागच भगवंतांनी इथं निर्माण केला. सत्वगुण आहे आणि कर्म तर करतो आहे असं जेव्हा घडतं तेव्हा कर्म जरी म्हणजे मुळातच रजोगुणी असतं तरी कर्माला त्या प्रकारच्या कर्माला सत्वगुणाचं रूप प्राप्त होतं. सात्विक प्रवृत्ती जर असेल तर त्या कर्माला देखील सर्व गुणाचं रूप प्राप्त होत. ते रूप कसं काम करत? सर्वगुणी मनुष्य आणि विविध प्रकारची कर्म करतो. हा सात्विक विवरण करण्याच्याऐवजी आपली जी कर्म आहेत तर त्याच कर्मांमध्ये हे सगळं पाहिलं. सर्व प्रवृत्ती आहे आणि भोजनाची कर्म करतो आहे. सुरुवात आपली जर कुठून होत असेल निदान पुण्यात तरी खाण्यापासूनच सुरुवात होत असेल. अगदी खाण्याचं कर्म जरी आपण धरलं तरी देखील जर सर्वगुणी व्यक्ती असेल तर तो आपण म्हणायची उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ करतो. त्याचं जे कर्म आहे ते कर्म यज्ञ स्वरूप होऊन जाईल. सात्विक जर करता असेल आणि सत्वगुण त्याच्या ठिकाणी बलवत्तर असेल तर कर्माला देखील सत्वगुणाचं रूप तो देतो. कर्म रजोगुणी असलं तरी देखील कर्माला सत्वगुणाचं रूप प्राप्त होतं. भोजनाचे ज्या वैयक्तिक गोष्टी आहेत तर त्या वैयक्तिक गोष्टी
शरीर परिश्रम करेल, सात्विक व्यक्ती आहे आणि व्यायाम करेल असेल,
कारण परमानंद सत्संगात सांगितलं ना सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे लग्न करायचं असेल तर पूर्वपर काय, तर त्याला जर तुम्हाला ध्यानाकरता वेळ मिळत असेल आणि व्यायामाकरता वेळ मिळत असेल तर लग्न करा, असा फार शेवटचा निष्कर्ष निघाला जर आपल्याला, तर तुम्ही व्यायाम करता आहात तर विनोबाचं म्हणतात की व्यायाम करतो आहे, त्या व्यायामाने शरीर धडधडत होत आहे, त्याचा मी साधारण करता उपयोग करेन, सत्कर्मांकरता उपयोग करेन आणि भगवंत प्राप्तव्य अशी अशा प्रकारची कर्म मी करेन, स्वधर्म कर्म करेन, ते विशिष्ट भावाने बोलतो. सर्व गुण मनुष्य ऑफिसमध्ये काम करत आहे, ऑफिसमध्ये काम करत असताना देखील जे कर्मांचे विविध पर्याय सांगितले त्याच्यापैकी एखादा पर्याय तो डोक्यात घेऊन कर्म करेल की भगवंताचाच आश्रय घेऊन कर्म करेल, कर्म भगवंताला अर्पण करेल, आपण करायचं आणि बाजूला व्हायचं अशा प्रकारची दृष्टी करेल. आता सगळं जीवन आपल्याला याच्यात बसवायला लागेल, हे बसवणं आपल्या विविध क्रिया विविध कर्म असतील तरी देखील आपल्याला विचार करायला लागेल की आपली कर्म सात्विक भावानी कशी होती, कर्मानं सकृतस्य आहून सात्विक असणे मदत, कर्माला सत्वगुणाचं स्वरूप प्राप्त होईल, कर्मानंच रजगुणाचं स्वरूप प्राप्त होतं, कर्मानंच समगुणाचं स्वरूप प्राप्त होतं. याचं कारण कर्म करत असताना बाहेर जसं कर्म दिसत आहे तसं कर्त्याला मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, इंद्रिय आहे कर्त्यांची, कर्त्याची मन बुद्धी आणि इंद्रिय कोणत्या गुणांनी प्रेरित आहे याच्यावरच त्याची कर्म करणार. ती सात्विक गुणांनी जर प्रेरित असतील तर त्याचा विशिष्ट परिणाम कर्त्याच्या ठिकाणी दिसलाच पाहिजे. राज्य सतत चालवतो आहे जनक राजा आहे, राज्य सतत चालवणं हे रजोगुणी कर्म आहे, पण जनक राजा ते कर्म करतात तर ते कर्म कशा रीतीने होईल याचा विचार आपण करायला हवा. आपल्या जमीन जुमला आहे, घरी मोठी इस्टेट आहे, आपली कर्म कशी असायला पाहिजे जनक राजा द्यावं, आपण काहीच करता जर असू तर आपली कर्म कशी असली पाहिजे. म्हणून कर्माला जेव्हा सत्वगुण कर्माबरोबर साकारला जातो तेव्हा त्या कर्माला सत्वगुणाचं स्वरूप प्राप्त होत आणि या सत्वगुणाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळं त्याच्या कर्माचं जे निष्पन्न होईल तर ते सुकृताकरच निष्पन्न होईल, पुण्य जमा होईल, त्याचं कर्म परोपकाराकरता असेल, त्याचं कर्म स्वतःच्या उद्धाराकरता असेल, असा आंतरिक हेतू असेल, बाहेरचं कर्म योग्य रीतीने असेल, कर्तव्याला अनुसरून असं असेल आणि त्याच्यातून बाजूला होण्याची वृत्ती असेल. जसं विजया कॉलेजचे दृष्टीवर असताना सर्व करतात स्वामीजींचे नेहमी दृश्य सांगायचे होते की विद्यार्थी आला त्याला फॉर्म भरण्यासाठी जे पैसे हवे होते ते नव्हते, मुदत वाढ हवी होती, मामांनी मुदत वाढ दिली पण त्याचे पैसे काही आले नाही, त्याचे वडील कुठं बिजू लागते बिजू पूर्वी करता बाहेर पडले नव्हते, त्याला काही नव्हतं, तो तिकडं फोन करत होता, काय करत होता, त्याची व्यक्ती अशी अपेक्षा करत होता, पैसे त्याने आले होते. शेवटी युनिव्हर्सिटीकडे सबमिशनची जी तारीख होती त्यावेळेला कॉलेज करून रेकॉर्ड जाणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर मुदत वाढ प्रिन्सिपॉलच्या हातात नव्हती, मामांनी मुदत वाढ दिली नाही. एकदा पुण्याहून मुंबईला जात असताना ते रुईया कॉलेज जेव्हा लागलं तेव्हा कोणतरी शेजारी बसलेला मामांचा सुरू मामांना म्हणाला की मामा तुम्ही पृथ्वीवर असलेलं कॉलेज. तेव्हा तिथं बसलेली व्यक्ती म्हणाली की त्या कॉलेजचं नाव काढू नका आणि तुझ्या त्या मागे देऊ प्रिन्सिपॉलचं देखील नाव काढू नका. काय झालं तर ही सगळी हकीकत त्या गृहस्थाने सांगितली की माझ्या मुलाने मला पार केली फोन केले पण मी नव्हतो त्याला मुदतवाढ दिली गेली नाही तो परीक्षेला बसू शकला नाही आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झाला तो आज चालायला कशा पद्धतीने कायम आहे. मामाचं म्हणत असत की मी माझं कर्तव्य केलं याच्यात चूक कोणाची मुलाची काही चूक आहे का मुलाची काही चूक नाही कारण वडिलांनी पैसे पाठवण्यासाठी तो काय करणार वडिलांची काही चूक आहे का ते त्यांच्या जिथं त्यांच्या नोकरीचं पाठवलं होतं तिथं नव्हते ते भिंतीवर लागत होतो प्रिन्सिपॉलची काय चूक आहे प्रिन्सिपॉलची काही चूक आता या कर्माचं फळ सुकृत कसं मिळणार जरा सात्विक कर्म म्हणायचं का म्हणून कर्त्यांनी अकर्तृत्व आत्मबोधात राहूनच कर्म करायला पाहिजे. सात्विक कर्म देखील शेवटी परमात्म्याकडे घेऊन जात असं असल्यामुळं आपण आपला कामाचा भाग केला आणि तिथे गोष्ट संपली त्याचा पाकपुण्यात्मक लेख आपल्यावर चढवून न घेणार हे सात्विक कर्त्याचं काम आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या सुकृत रूप धारण करणाऱ्या अशा कर्माला निर्मळ फळ प्राप्त होतं असं भगवंत म्हणतात. कारण कर्माचा प्रसंग हर घडीला आहे आणि कर्म करत असताना त्याचं फळ कोणत्याही कर्मी आपल्या हातात नाही अनेक गोष्टींवर फळ अवलंबून आहे. कर्मान स्वीकृत त्याहून सात्विकम निर्मलम पदम रजतस्तु फलम दुःखम रजगुणाचं रजगुणात्मक जी कर्म आहे त्याचं फळ दुःख असंच आहे. जसं आपण पाहिलं की सत्वगुण अधिक कर्म तर कर्माला सत्वगुणाचं रूप प्राप्त होतं तर रजोगुण अधिक कर्म ही रजोगुणीच आहे त्यामुळे तिथं रजोगुणाचा वर्ग होतो रजवर्ग असं होतो. रजोगुण मगाशी आपण पाहिलं की लोभापोटी रजोगुणाच्या कर्माचा आरंभ होतो तृप्ती प्राप्त होते तरी देखील याच्यातूनच तृप्ती प्राप्त होईल अशा इच्छेनुसार त्याच्याच प्रकारची कर्म करण्याची स्पृहा वाढत जाते. आणि रजोगुणातून जी झिंग निर्माण होते फार विलक्षण असते. रजोगुणाच्या कर्मांनी प्रत्येक वेळेला अतृप्ती राहते असं नाही रजोगुणांनी बऱ्याच वेळेला पाण्यतृप्ती ज्या कारणाकरता रजोगुणी कर्म सुरू केलेली असतात तर ती पुढे पूर पदरात पडतात असं होतं. फळ तर उत्तम मिळत राहतात असं असल्यामुळे अधिकाधिक कर्म करण्याची प्रवृत्ती निर्माण होते लोभ वाढलेला आणि खूप मोठा डोला सांभाळत असताना स्वाभाविक रजोगुणातून अतृप्ती ही परिणाम देते. सगळंच मनासारखं प्रत्येक वेळेला घडतं असं होत नसल्यामुळं अतृप्ती ही रजोगुणी कर्माच्या पाठीला पुजलेली आहे. आणि असं असल्यामुळं खरं म्हणजे माणसाने निवृत्त होत की हा कर्मातून धोका आहे पण प्रत्येक वेळेला अपयश न आल्यामुळं यश वेळ या भावनेचा पोटी परत एकदा रजोगुणी व्यक्ती स्पृहेमध्ये अडकतो आणि अधिकाधिक कर्म करतो. मी अशी गोष्ट वाटते की गोड्या रडवला जेव्हा सोनं सापडायला सुरुवात झाली मातीचे जे अंश होते त्याच्यात सोनं होतं आणि हे जेव्हा समजलं तेव्हा एका अमेरिकेतल्या खूप धनाढ्य व्यक्ती आपली जवळपास सगळी याच्या पणाला लावली, गहाण टाकली, काय पैसे घेतले आणि डोंगरच्या डोंगर खरेदी केले. आणि तो दोन वर्ष खणत होता वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी अगदी सगळीकडे सोनं सापडत होत, येत्या ठिकाणी सोनं सापडत नव्हतं. इतके ओव्हरहेड वाढले, कामगारांचे पगार अनालिसिस प्रयोगशाळेत केलं जात होतं तर त्याचे पैसे मुळातच बँक लोन केल्यामुळं त्याची लागत ही एवढी जबरदस्त पडत होती की शेवटी त्यांनी असा विचार केला की हा एक दिवस असा की आम्हीच गोळमाट लावून घ्यायला याच्यातून निष्पन्न काही होत नाही. आणि आश्चर्याची बाब होती की त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये कुठेही काहीच मिळत नव्हतं. शेवटी त्यांनी जाहिरात दिली जे इकॉनॉमिक संबंधी जी वृत्तपत्र आणि नियतकालिक होती ती अशा प्रकारचे डोंगर विकायचे आहेत. आणि आश्चर्य म्हणजे अशाही व्यक्तीला ग्राहक मिळाला. जसं शेअर मार्केटमध्ये असतं ना, शेअर 1500 रुपयाचा शेअर 3000 रुपयाचा झाला तरी खरेदी करणारा असतो, जसं विकणारा असतो खरेदी करणारा उभा असतो. हे आश्चर्य 3000 4500 झाला तरी खरेदी करणारा मनुष्य उभा असतो. त्यांना असं वाटत असतं की याच्यापेक्षा जास्त भार आहे, खरेदी करा काही विषय नाही. तसंच त्याची जमीन खरेदी करणारा त्याचे सगळे ओव्हरहेड बाजूला जाऊन त्याची इन्व्हेस्टमेंट जी होती जी गुंतवेल होतं ते सगळं त्यांनी त्याच्यामधून काढून घेतलं आणि नवीन मनुष्य आणि असं म्हणतात की त्यांनी ठिकाणी परत एकदा मशीन लावली आणि त्या दिवशी मशीन जेवढे 4 तास चालली आणि त्याच्यानंतर जे सोनं निघालं ते सोनं इतकं की त्या सबंध भागात अशा प्रकारचं सोनं कधीही कोणालाही मिळालं नाही. इतकं धन त्याला मिळालं, इतकं सोन्याचे आयुष्य मातीतून मिळायला सुरुवात झाली. आता पहिल्या रजोगुणी व्यक्तीला दुःख पत्रात पडलं, रजस्वस्तू फलन दुःख, मग दुसऱ्या व्यक्तीला काय, तोही याच क्रमाने कधीतरी दुःखाला प्राप्त होतो असं भगवंतांचं म्हणणं आहे. रजोगुणाचं फळ हे दुःख असं भगवंत सांगतात. त्याच्याही रीतीने तुम्ही विचार करा, त्याला अजून फळ जरी मिळालं तरी दुःख पत्रात पडतं, मानसिक व्याप निर्माण होतात, चित्ताला व्याप निर्माण होतात, त्रास निर्माण होतात आणि त्याचं फळ दुःख म्हणूनच त्याला मिळतं असं भगवंत सांगतात. अज्ञानम तमत फलम आणि तमोगुण आणि कर्म, तर कर्माला तमोगुणाचं स्वरूप प्राप्त होतं. भांडणं मारणाऱ्या पिकापट्या व्यसन लग्नित होऊन राहणार, कर्माची प्रवृत्ती किंवा जर केलं तर हिंसकच कर्मामध्ये हात राहणं, हिंसक कर्मामध्ये हात मोहापोटी घातलं जाणं, तमोगुणाचं एक वैशिष्ट्य मोह हे चांगली गरज आहे, त्याच्यातून प्रमादच घडणं व परिणित प्रमाद घडत राहणं, कर्तव्य स्थिती देखील होणं आणि शेवटी अज्ञान देहभूमी अतिशय वाढणं, अप्रकाश अप्रवृत्ती कर्तव्य चुकी प्रमाद आणि मोह हे तमोगुणाचे जे परिणाम मागत सांगितले, त्यामुळे एकूण तमोगुणी मनुष्याचं जे जीवन आहे त्या अज्ञानाने बळबळ केलं असेल, संपूर्ण कारण अज्ञानात बुडालेलं असतं. तमोगुणी मनुष्य व्यत्न करतो, रजोगुणी माणसाची व्यत्न करतो, पण रजोगुणी माणसाची जी व्यत्न आहे ती आणि तमोगुणी माणसाची व्यत्न याच्यात फरक आहे. रामकृष्ण म्हणतात की रजोगुणी माणसाकडे त्याचं नसतं पण इतर जाते रजोगुणी मनुष्य तुम्ही आलात की कानातून अक्षराचा बोळा काढेल आणि म्हणेल की बघा करा आज ते पहा याचा कसा आहे रजोगुणी मनुष्य आता फुलाचा गजरा बांधले जमीनदार वगैरे असेल तर दर्शनाचा उल्बाबा ऐकीत राहील त्याला व्यसन चांगल्या सुविधाचं असत व्यसनापर्यंत तो या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो दी बेस्ट सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत की वापरणार नाही आहोत याचं त्याला भान नसतं पण संग्रहामध्ये रुची असते समोरची अंतरची जी रचना आहे ती अगदीच त्याला फार अधोमुख घेऊन जाणारी अशी नाही त्याला कोणतंही जीवन पुरत नाही कधीतरी समोरून अशा रचनाच्या विविधामध्ये चांगली माणसं घेऊन सापडतात माझ्या माहितीची एक मुलगी चांगल्या आईवडील असले चांगल्या कॉलेजमध्ये मला ती हकीकत समजत होती की काय मित्र मैत्रीण किलोण अशा सगळ्या एक विश्वास त्या विश्वास डोक्याला त्रास होतो तो विश्वाच्या बाहेर असलेल्या लोकांना कळतच नाही काय तिला त्रास होतो स्वरूप आहे पण त्या विश्वास असलेल्या लोकांचं मात्र फार डोक्याला ते एक विशिष्ट वय असतं कोणी माझा इन्क्वायरी केला कोण मला म्हटलं कोण मला असं म्हटलं कोण मला तसं म्हटलं एवढ्या विचारून सगळे आपल्याबाबत काय करत असतील आणि काय बोलत असतील याचा अंदाज बांधून बांधून तिचं इतकं आत्मवास्थ निर्माण झालं की तिला माहीत होतं की गावाबाहेर तुमचा विशिष्ट ठिकाणी गरज लांब गेल्यानंतर काही लोक बँक ही करत असतात आणि जर ओळख असेल किंवा जर काही संबंध असेल तर त्या संबंधातूनच त्यांच्याजवळ ती वस्तू देतात अत्यंत महाग अशी वस्तू त्यांना देतात ती थोडीशी ओढली तरी एकदम सगळं विषय एकत्रित करत झाल्यासारखं कर्तव्य तिला कोणीतरी सांगितलं अशी हातीलं म्हणून ती देईल आणि त्या माणसाच्या तरुण मुलाच्या हातापायाकडून तिने एक होईल आणि तिच्या जीवनाची पार घेऊन ध्यान अस्वस्थता आली की मग घरात अभ्यास करत असताना पाहते अभ्यासाला उठते असं म्हणून तरी ते ओढायचं हळूहळू ते रस्तात असं म्हणायला सुरुवात झाली तिथे जे प्रचंड संस्था आहे त्याच्यावर त्याचा परिणाम झाला निवडवर परिणाम झाला अजून कोणत्या कोणत्या ऑर्गनवर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला ऍडमिट करायला लागलं डॉक्टरांना डायग्नोसिस करायला तिथेही हॉस्पिटलमध्ये ती म्हणाली की मी तोडून ते जाईल महागड वाढायला मोठ्या मशीनने त्याच्याकडून बाहेर तिने जेव्हा गाव बदललं तेव्हा ते लोक शोधत तिच्यापर्यंत आले आणि ती याच्यातून सुटलीच कशी आणि कोणाला जर बोललीच तर याद राख आमच्यासारखे वैध कोणी नाही असं बजावून दिला गेली एवढंच नव्हे तर त्यांचा एक कोणीतरी मनुष्य तिला माहीत असलेला 6 महिने तिला दिसत असत आणि खरंच ती कोणाला काही बोलत नाही तिच्या आईचा मला फोन आला म्हणलं काहीही नाही अजून कोणाची मुलं सापडू नये म्हणून तरी मी हे करेन म्हणलं गप्प बसा आता या क्षणाला तरी तुम्ही काहीही करू नका तुमच्या जीवाशी खेळ होऊ शकतो या सगळ्या गोष्टी नाहीला होता समोकोणी मनुष्य कोणती कोणती व्यसन करेल काही सांगता येत नाही त्या विषयावर फार नको बोलायला. त्याच्यात मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला झाले, पण यत्नापासून ते खून दरवळे मारामाऱ्यांपर्यंत म्हणजे आपण काही उद्योगधंदा करायचा नाही आणि रात्रीच्या वेळेला वेगळ्या लोकांच्या काळाच्या चौकशी उघडून आत जायचं, त्यांना वेगळं मारायचं, ते मेले तरी चालली इतकं मारायचं आणि त्यांच्या जवळच घेऊन निघून जायचं. त्याचप्रमाणे यांनी मिळणाऱ्या माणसाला नक्की काय काय मिळत असेल, अशा कुठल्या तरी सर्कल मध्ये गेला आणि त्यांनाही पैशांची गरज होती म्हणून त्यांनी 500 रुपये आणि ते त्याला परत द्यायला आले आणि तिघडले जात होता. नंतर मग तरी बरं पुन्हा सोडलं, इकडं तिकडं फिरत होता. मग पुढचे घरी आला, एके दिवशी एका रिक्षातून 8 जण आले, त्याला घरातून बाहेर म्हणून इतकं मारलं. वडील म्हणत होत्या यांनी काय केले ते वडील मला सांगा, तर त्या 500 रुपयापैकी 5000 रुपये घेऊन गेले. ते म्हणाले एवढे लोक आले त्यांचे कल्पेश्वर आम्हाला द्यायला पाहिजे, त्यांचं जेवण काय 500 रुपयाचा प्रश्न नाही, 5000 रुपये घेऊन गेले. समोरून अशा ऍक्टिव्हिटीमध्ये कसा काय मनुष्य सापडतो आणि ते सापडल्यानंतर त्याला बाहेर येण्याचा कुठलाही रस्ता नसतो. भगवंत म्हणतात की अज्ञानम सर्वसम, बाकी वर्णन करत अज्ञानच कायम राहत म्हणतात. याला अप्रकाश हा आहे याचं स्वरूप असल्यामुळं हा कधीही वळ घेणं शक्यच नाही. येणे ही पण कारण आहे, जे निपदे सत्व गुण आहे ते सुकृत ऐके नाही, श्रौत समो श्रुती समुदाय त्याला सुकृत असं म्हणते. श्रौत समो जे सत्व गुणातून निपजणारं कर्म आहे, तर ते कर्मच सुकृत, त्या कर्माचं नाव सुकृत असं आहे असं श्रुती समुदाय उपनिषद म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहे. म्हणून मी तया निर्मळा सुख ज्ञानी सरळा अपूर्व हे फळा साधन करतो. म्हणून त्या सत्व सुखे संजय मानतो खरा सत्वरूप, पण सरळ सहज अनायासे निर्मळ असं सुख आणि ज्ञानाचीही शक्यता असते असं अपूर्व फळ सत्वगुणाला प्राप्त होतं असं सत्वगुणाला असतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग राजता दिया सूर्या तया इंद्रावरी फळलिया जे सुखे चितारणी या फळती दुःखे. मग राजकर्माचं वर्णन ते करताना म्हणतात की या क्रियेमुळे इंद्रावरी फळलिया जे सुखे चितारणी या फळती दुःखे. इंद्रावरी म्हणजे निर्मोळी करू अशी फळ, तिकडे अशी फळ रजगुणाला प्राप्त होतात जे सुखे टिकावून या जे तुमच्याकडून सुखाचं चित्र टिकारतात. फळच दुःख आहे मात्र शेवट त्याचा दुःखात होतो, ती खरी दुःख देणारी फळ असतात. पुष्कळ चित्र चांगलं काढलेलं आहे रंगवलेलं आहे पण फळ मात्र दुःख का निमोळ येते तिथं
वही गोड आसं तिखं असं वाटतं की ते पिवळं मग असं काय गोड असेल म्हणून तोंडात जर टाकलं तर करू जहर. तैसे ते राजस देश क्रिया फळ असं राजस क्रियेचं फळ असतं. तामस कर्म दिसते अज्ञान फळे दिसते विषाणूपूर दिसे आहे. जेवढं जेवढं तामस कर्म आहे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी निर्माण झाल्या तरी सर्वात शेवटचं फळ अज्ञान हे सगळी बनत. विषाणूपूर दिसे आहे विषाचा अंकुर जसं विषच निर्माण करतं तसं तामस कर्म हे अज्ञानच निर्माण करत. तत्वात समजा येते ज्ञानम रजसो लोभ हे वचन प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञान एकूण प्रकरणाचा थोडासा तात्पर्य वजा हा श्लोक आहे की सत्व गुणांवर ज्ञान निर्माण होत सत्वात समजा येते ज्ञान रजतो लोभ हे होते रजोगुणांवर लोभ वर्धिष्ण होतो प्रमाद मोहो तमसो भवती अज्ञान हे होते या अज्ञानातून परत प्रमाद आणि मोह हा तमोगुणी व्यक्ती त्याच चक्रात सापडते असं भगवंत म्हणतात. हा एक प्रकारे या सगळ्या प्रकरणाचा उपसंहार करणारा असा श्लोक आहे. या श्लोकाचा मात्र एकूण जो भोग आहे तो इतर श्लोकांकरता नसून ज्ञानाकडं सत्वगुण जर असेल तरच जाता येईल असं सुचवणारा त्यामुळं सत्वगुण हवा आणि सत्वगुणामुळे मिळणारं ज्ञान हवं हे मनुष्याच्या जीवनाचं किती कर्तव्य आहे ही गोष्ट अधोरेखित पण पर्यावरणी करणार असा हा श्लोक आहे. कारण या श्लोकामध्ये तिन्ही गोष्टींचे परिणाम सांगितलेले आहेत पण गीता वाचणारा मनुष्य तरी निदान अगदी अकॅडमिकली जरी वाचत असेल तरी त्याला आतापर्यंत कळलेलं असेल की ज्ञान हे प्रधान आहे. आतापर्यंत एवढं वाचत असताना कुठेतरी ज्ञानी तू आत्मही होणे नसम असं तरी वाटलं असेल. ज्ञानी तो आत्मा माझा उदाहरण हा सर्व केलोई सर्व जरी ठीक चांगले असले तरी अर्थ देण्याचे अर्थार्थी ज्ञानी तू आत्मही होणे नसम ज्ञानी आहे तो माझा आत्मा आहे असं माझं मत आहे असं भगवंतांनी सांगितलं. सातवा अध्याय वाचलं असला पाहिजे हे तरी हा श्लोक एकदम कुठून पडलेला नाही असं असल्यामुळे हा उपसंहारात्मक आहे असं आपल्यामुळे हा अप्रत्यक्ष किंवा पर्यायाने आपल्याला शिकवणारा आहे की नुसते हा गुण हे येतो तो गुण ते येतो अमुक गुण अमुक देतो असं केवळ अकॅडमिकली नाही सांगितलं. तर भगवंत आपल्याला सांगतात की जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सत्व गुणाखेरीज पर्याय हा मुख्य संदेश या श्लोकामध्ये आहे. बाकी काय आहे ते रजतो लोभ देवत प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञान आज बरोबर कारण म्हणजे पण बरोबर कारण म्हणून विचार काही बोलत नाही. विश्राम
Thank you.